श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। आपला 12वा अध्याय सुरू आहे। 12व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंतचं निरूपण आपण ऐकलं। एकापेक्षा एक सोपे आणि सरळ मार्ग देव सांगत आहे। देव म्हणतात की तू पूर्णपणे एकनिष्ठ भक्त हो, अनन्य भक्ती कर। आणि अनन्य भक्ती करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगत आहेत। कर्माचा मार्ग, कर्म समर्पित करण्याचा मार्ग, ध्यानाचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग, हे सगळे मार्ग देव एकापाठी एक सांगत आहे। पण याच्या मागची खूणगाठ म्हणजे ऐसिया मदभावना। अशा प्रकारे माझी भावना ठेवून, मला सगळंच काही समर्पित करत आहे अशी भावना ठेवून, तनु त्यागी अर्जुना, स्वतःच्या तनाचा, स्वतःच्या शरीराचा अहंकार न बाळगता तू सायुज्य सदना माझी आयसी। अशा प्रकारे तुला ही हातवटी सुचली की जे काही आहे ते मत्प्रित्यर्थ आहे आणि मला समर्पित, देवाला समर्पित आहे अशी तुझी भावना झाली तर मग सायुज्य सदन हे ठेवलेलं आहे। आज 11व्या श्लोकापासून निरूपण पुढे घेऊया, सुरू करूया 12व्या अध्यायाचा 11वा श्लोक। पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। अथैतबत्मशक्तोंसी कर्तु मध्योगमाश्रिताः सर्वकर्मफलत्यागं तथा कुरु यतात्मवान्। ना तरी हेही तुझ नेदवे कर्म मज तरी गातू भज पांडुकुमरा, बुद्धीच्या पाठी पोटी कर्मादिका शेवटी माते बांधणे किरीटी दुआड जरी। तरी हेही असो सांडी माझा तीसो परी संयतीसी वसो बुद्धी तुझी, आणि जेणे जेणे वेळे घडती कर्मे सकळे तयाची तिये फळे तजी तू जाय। वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसी सांडी निपजली कर्मे सिद्धे। परिमाते मनी धरावे कामज उद्देशे करावे, एकाही नको आघवे जाऊ दे शून्नी। अर्जुना, जर तुला मला कर्म किंवा कर्माचे फळ देवत नसेल ना, म्हणजे मला अर्पण करवत नसेल, तर अर्जुना आम्ही तुला आणखीनही एक मार्ग सांगतो, तो मार्ग कर, मार्ग धर। आणि हा जो श्लोक आपण घेतला होता, अथैदप्य शक्तोंशी कर्तू मध्योगामाश्रिता, मध्योगाचा आश्रय, माझ्या प्रित्यर्थ कर्म करून, माझा आश्रय करून, माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास जर तू असमर्थ असलास तर नियत चित्त होऊन सर्व कर्मफळाचा त्याग कर। कर्म जर अर्पण करू शकला नाही तर कर्माचे फळ तरी अर्पण कर। बुद्धीच्या मागे पुढे कर्माच्या आरंभी अंती मला बांधणे जर तुला कठीण वाटत असेल ना, तर कर्माची प्रेरणा करणाऱ्या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे, हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे, ते कर्म झाल्यावर परमात्म्याला अर्पण करणे, असा बुद्धीने निश्चय करणे, हेच परमात्म्याच्या बुद्धीच्या परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय। आणि कर्म करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्माचा प्रारंभ होतो ते कर्तृत्व आपले नसून खरोखर त्या परमात्म्याचे आहे अशा समजुतीने कर्म करावे लागते। हे कर्माच्या प्रारंभी परमात्म्यास बांधणे होय। आरंभलेल्या कर्मापासून मिळणारे फळ, त्या कर्माच्या शेवटी परमात्म्यास समर्पण करणे, हेच कर्माच्या शेवटी परमात्म्याला बांधणे होय. याप्रमाणे बुद्धीच्या अगोदर आणि बुद्धीच्या शेवटी दोन्ही वेळेला कर्माच्या आरंभी आणि कर्माच्या शेवटी मी जो परमात्मा त्या मला परमात्म्याला हे सर्व अर्पण कर आणि हे जर तुला कठीण वाटत असेल तर मग तेही राहू दे. माझ्याकरता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला तो जर तुला पटत नसेल तर निग्रहयुक्त तुझी बुद्धी असेल तर ते सगळं राहू दे. आणि ज्या ज्यावेळी कर्मे घडतील त्या त्यावेळी त्यांची ती सर्व फळे तू टाकीत जा. तू असं कर की कर्म करताना माझी काही आठवण ठेवू नकोस. मग ज्या ज्यावेळी त्याची फळं येतील त्या कर्माची ते फळ मात्र तू घेऊ नकोस. झाडाला किंवा एखाद्या वेलीला फळे किंवा फुले जशी लागतात आणि तो झाड ते झाड किंवा ती वेल ती टाकून देते त्याप्रमाणे पूर्ण झालेले कर्म तू टाकून दे. त्याच्या फळाची आशा अजिबात मनात ठेवू नकोस. परंतु मनामध्ये माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे सुद्धा करू नको. ते सगळं जाऊ दे. तूही घेऊ नको आणि मलाही देऊ नको. म्हणजे कर्म आपण केलेच नाही किंवा कर्माचे फळ आपल्याला नकोच अशी आपली वृत्ती ठेव. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले कर्म मानी देखिले स्वप्न जैसे अगा आत्मजेच्या विषी जीवू जैसा निरभिलाषी तैसा कर्मी अशेषी निकाम होय वन्हीची ज्वाळा जैशी वाया जाय आकाशी क्रिया जिरो दे तैसी शून्या माजी अर्जुना हा फल त्यागू आवडे कीर असलगू परी योगा माजी योगू धुरे चाहा येणे फल त्यागे सांडे ते कर्म न विरूढे एकची वेळे वेळू झाडे वांझे जैसी. खडकावर जसा पाऊस पडतो आणि तो पडलेला पाऊस अग्नीत फेरलेले बी पाहिलेले स्वप्न हे सगळं जसे व्यर्थ असते त्याप्रमाणे सर्व कर्म व्यर्थमान. अरे अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो ना त्याप्रमाणे सर्व कर्माच्या फलाविषयी तू निष्काम हो. अग्नीची ज्वाला जशी आकाशात व्यर्थ जाते म्हणजे तिचा काही उपयोग होत नाही तिचा काही परिणामही होत नाही त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी सर्व कर्मे शून्यामध्ये जाऊ दे. त्यांना जिरू दे. म्हणजे जणू काय ती आपण कर्मे केलीच नाहीत अशी तुझी चित्तवृत्ती होऊ दे. अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खरा पण सर्व योगांमध्ये हा योग सर्वात श्रेष्ठ आहे. जसे वेळूचे झाड म्हणजे बासाचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा व्यात नाही किंवा वीत नाही त्याप्रमाणे या फलत्यागाने जे जे कर्म टाकले जाते त्या त्या कर्माला पुन्हा अंकुर फुटत नाही. ते कर्म सुख दुःखाचा भोग देण्याकरिता पुढे शिल्लकच राहत नाही ते पुढल्या जन्मात काही कारणीभूत होत नाही. तैसे येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे पै अभ्यासाच्या पावटी ठाकिजे ज्ञान किरीटी ज्ञाने येईजे भेटी ध्यानाची मग ध्यानासी खेव देती आगवेची भाव तेव्हा कर्मजात सर्व दुरी ठाके कर्मजेथ दुरावे तेथ फलत्यागू संभवे त्यागास्तव आंगवे शांती सगळी मनोनी यावया शांती हाची अनुक्रम सुभद्रापती अभ्यासुची प्रस्तुती करणे येथ. त्याप्रमाणे याच शरीराने शरीराला येणे म्हणजे जन्माला येणे संपते. फार काय सांगावे, जन्म मरणाच्या खेपांवर दगड पडतो. मग अर्जुना, अभ्यासाच्या पायरी पायरीने ज्ञान प्राप्त करून घ्यावे आणि त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस जावे, ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस धावे, त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ध्यान करावे, ध्यान म्हणजे मेडिटेशन करावे। मग सर्व भाव, मग ते कायिक असो, वाचिक असो, मानसिक असो, तिन्ही प्रकारचे भाव त्या ध्यानाला आलिंगन देतात, म्हणजे ध्यानामध्ये समर्पित होऊन जातात, पूर्णपणे ध्यानामध्ये डिझॉल्व होऊन जातात। त्यावेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर राहते, म्हणजे कर्म होतच नाही। तुम्ही काम करता पण कर्माचा बंध तुम्हाला लागत नाही, कारण कर्म करण्याची साधने किंवा जी द्वारे, जी ही काया वाचा मन, ती सर्व ध्यानामध्ये गढून गेल्यामुळे कर्म करण्यास जाग्यावर कोणीच नसतात, म्हणूनच कर्मे होत नाहीत असं म्हणतात। वास्तविक आपण काम करत असतो, काम घडते, कामाला शेवट पण येतो, पण तिथे कर्मबंध घडत नाही। फळाला उत्पन्न करणारे जे कर्म, ते जेव्हा दूर होते तेव्हा फलत्याग संभवतो, आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती म्हणजे पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत होते। म्हणूनच अर्जुना, शांती प्राप्त होण्याकरिता हाच आता सांगितलेला काय तो एक क्रम आहे, म्हणून सांप्रत काळी तुला अभ्यासच केला पाहिजे, म्हणजे मेडिटेशनच केले पाहिजे, ध्यानच केले पाहिजे असं देव सांगतात। याच्या पुढचा श्लोक फार महत्त्वाचा, कारण आतापर्यंत उपासना कांडाला आणि इथून ज्ञानकांडाला आता सुरुवात होत आहे। श्रेयो हि ज्ञानमभ्यासा ज्ञानाध्यानम विशिष्यते ध्यानात् कर्मफल त्याग त्यागात् शांतिरनंतरम। अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, आणि ध्यानापेक्षा कर्मफलत्याग अधिक बरा, आणि कर्मफलत्यागापेक्षाही शांती ही श्रेष्ठ आहे। हे श्रेष्ठ म्हणजे हे तुलना केलेली नाही आहे बरं का, या क्रमाक्रमाने ते प्राप्त होत जाते। अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान ज्ञाना पासोनी ध्यान विशेषिये मग कर्मफल त्यागू तो ध्याना पासोनी चांगू त्यागाहुनी भोगू शांती सुखाचा ऐसिया या वाटा इहीची पेणा सुभटा शांतीचा माजीवटा ठाकिला जेणे। अर्जुना, मग त्या अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे, आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्त्वाचे आहे। मग कर्मफळ त्याग जो आहे ना, तो ध्यानापेक्षाही चांगला आहे, आणि कर्मफळ त्यागापेक्षा शांती सुखाचा अनुभव येणे, म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव येणे, हे चांगले आहे। अर्जुना, अशा या पायरी पायरीने, अशा या वाटेने आणि याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला त्याने सर्व काही प्राप्त केले असे समज। अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुणयेव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी। सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेष न करणारा, अद्वैष्टा सर्वभूतानां, कोणाच्याही ठिकाणी द्वेष न करणारा, सर्वांसोबत मैत्रीने वागणारा आणि त्याचप्रमाणे कृपायुक्त असा, मी माझे पण टाकलेला सुख आणि दुःख समान मानणारा, क्षमाशील असा योगी मला प्रिय असतो। जो सर्वभूताच्या ठाई द्वेषाते नेणेची कही आप परू नाही चैतन्या जैसा उत्तमाते धरिजे अधमतरी अव्वेरिजे एकाहीच नेणी जे वसुधा जीवी कारायाचे देह चाळू रंका परौ ते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होनी मारू ऐसे नेणेची का करू तो यजैसे तैसी आगवांची भूतमात्री एकपणे जया मैत्री कृपेशी धात्री आपण पाजो आणि मी तू हे भाष नेणे माझे काहीची न म्हणे सुख दुःख जाणणे नाही जया देवीची क्षमे लागी पृथ्वी सी पवाडू आंगी संतोषा उत्संगी दिधले घर। सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला आणि परकेपणाचा भाव नसतो त्याप्रमाणे त्या लोकांविषयी आपला आणि परकेपणा राहिलेला नाही असा तो योगी असतो। म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करीत नाही आणि द्वेष करण्याची गोष्टच जाणत नाही। उत्तमाचा स्वीकार करावा नीच म्हणून त्या नीचाचा त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वीला ठाऊक नसते ना, किंवा अर्जुना राजाच्या देहाची हालचाल करावी दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणत नाही। गायीची तहान भागवू आणि वाघाला विष होऊन मारू असे पाणी म्हणते का? त्याप्रमाणे एकपणाच्या ऐक्यबोधाने संपूर्ण प्राणी मात्रांशी ज्यांची मैत्री असते आणि जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो, आणखी मी तू अशी भाषा ज्याला माहीत नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व ज्याला सुखदुःखांची जाणीव नसते, त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व त्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे, संतोष ज्याच्यामुळे वाढत आहे असा तो योगी असतो। संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनो बुद्धिर् यो मद्भक्त्या समे प्रियाः। सदा संतुष्ट असा योगी नियत चित्त माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ झाले आहे असा माझ्या ठिकाणी ज्याने मन आणि बुद्धी अर्पण केली आहे असा जो माझा भक्त असतो तो मला अत्यंत प्रिय असतो। विषयी वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषिजो वाहुनी आपुली आण धरी जो अंतकरण निश्चया साचपण जयाचेनी जीवू परमात्मा दोन्ही बैसोनी एका आसनी जयाच्या हृदय भुवनी विराजती ऐसा योग समृद्धी होनी जो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या ठाई आतू बाहेरी योगू निर्वाळले याही चांगू परी माझा अनुरागू सप्रेम जया अर्जुना गातो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐसा पढ़िए हे ना तो आवडे मज जीवाचे निपाळे हे ही येथ थोडे रूप करणे। वर्षा ऋतू शिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो, म्हणजे वर्षा ऋतू असो वा नसो समुद्राला काही फरक पडत नाही, तसा जो कोणत्याही बाह्य उपचाराशिवाय नेहमी संतोषाने पूर्ण भरलेला असतो सदा संतुष्ट असतो समाधानी असतो जो अंतःकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो ज्याच्या अंतःकरणरूपी घरामध्ये जीव आणि परमात्मा ही दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत। जीव आणि परमात्मा, जीव आणि शिव, जीव आणि परमात्मा यांचे ऐक्य ज्याच्या अनुभवाला आले आहे, म्हणजे मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे हे ज्याने ओळखले आहे, असा ऐक्य रूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन आणि बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो, अंतकरणामध्ये आत्मैक्य प्रतीतीच्या दृढतेने आणि बाह्य शरीरामध्ये ध्यान, धारणा इत्यादीच्या द्वारे चांगल्या तऱ्हेने योगामध्ये तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते, अर्जुना, तो भक्त, तोच योगी आणि तोच खरा मुक्त। तो जशी काही माझी आवडती बायको आणि मी तिचा नवरा, इतका तो मला आवडतो। इतकेच नव्हे तर तो मला जीवा इतका प्यारा असतो, पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला ही देखील उपमा अपुरी आहे। पर तरी पडियंतयाची कहाणी ही भुलीची भारणी, ये तवन बोलणी परी बोलवी श्रद्धा, म्हणून गाम्हा विगाली उपमा, एरवी काय प्रेमानुवादू असे, आता सोहे किर्टी पै प्रियाचिया गोष्ठी, दुणा थाव उठी आवडी गा, तयाही वरी विपाये प्रेमणु संवादिया होये, तिये गोडीसी आहे कांटाळी मग, म्हणोनी गा पांडुसुता तुची प्रियु आणि तुची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगे आली, तरी आता बोलू भले या सुखा मिनलू, ऐसे म्हणत खेवी डोलो लागले देऊ, मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण, जयामी अंतकरण बैसो घाली। परंतु प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे। प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखविण्यासारखा, त्या गोष्टी ज्या असतात त्या बोलून दाखविण्यासारख्या नसतात, पण अर्जुना तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट बोलावयास लावते, म्हणून आम्ही ती नवरा बायकोची उपमा देऊन टाकली, नाहीतर प्रेम हे काही बोलून दाखवण्याचा विषय थोडी आहे। आता अर्जुना हे असू दे, पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ मिळते, आणि त्यात आणखी कदाचित संवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमाच राहत नाही। म्हणून अर्जुना तूच प्रेमळ भक्त आणि तूच श्रोता आहेस, शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाची गोष्ट बोलण्याची वेळ आली। जरी ती प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलविन दाखविता नाही आली, तरी मागच्या ओळीमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे, म्हणून आता मी बोलतोच। या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला पाहिजे, असे म्हणता क्षणी देव डोलायला लागले। मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंतकरण बसावयास घालतो ना, त्या भक्ताची लक्षणे समजून घे। देव म्हणाले, मी आणि तू अशी भाषाच तिथे राहत नाही, म्हणून गा पांडुसुता तुची प्रियु आणि तुची श्रोता, परिप्रियाची वार्ता प्रसंगे आली। म्हणून आता ही प्रियाची वार्ता आलेली आहे, मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण, आता हे बोलून दाखवण्याचा विषय नाही आहे, म्हणून मी असा जो उत्तम प्रतीचा भक्त असतो त्याचे तुला लक्षण सांगतो। इथे आपला 14वा श्लोक संपतो। आज आपण वेळेमर्यादाप्रमाणे इथे थांबूया आणि उद्या 15व्या श्लोकापासून पुढचा भाग घेऊया। आज आपण इथेच विश्रांती घेऊ। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।